नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठीमधील चौथा धडा बघणार आहोत, तो म्हणजे झेंडावंदन। आता झेंडावंदन म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर दोन दिवस येतात। त्यातला पहिला दिवस आहे 26 जानेवारी आणि दुसरा दिवस आहे 15 ऑगस्ट, म्हणजेच प्रजासत्ताक दिवस व स्वातंत्र्य दिवस। या दोन दिवशी आपण झेंडावंदन हा कार्यक्रम घेतो किंवा झेंडावंदन या कार्यक्रमाला आपण उपस्थित असतो। याच प्रकारे आज आपल्याला झेंडावंदन हा धडा बघायचा आहे की एका शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम होणार आहे आणि झेंड्याची माहिती आपल्याला पाहायची आहे। मी धडा वाचते, तुम्ही लक्ष द्या आणि नंतर मी त्याचं स्पष्टीकरण देते। गौतम जमशेद जाफर जोसेफ चला जेन गौरी अबिदा मेरी लवकर या। आज शाळेत झेंडावंदन आहे। आपला भारत हा महान देश आहे, आपला झेंडा तिरंगी आहे, वर केशरी तर खाली हिरवा रंग, मधला रंग पांढरा आहे, तेथे निळे अशोकाचे चक्र आहे। चला रांगेत उभे रहा, आता गुरुजी झेंडा फडकवतील, बोला तिरंगी झेंडा जिंदाबाद, भारत माता की जय, जय हिंद। बघा, आपल्या शाळेत पण जेव्हा झेंडावंदन असतं तेव्हा आपणही आपल्या शाळेत एका रांगेत उभे राहतो आणि कोणतं तरी प्रमुख पाहुणे किंवा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक झेंडा फडकवतात। त्याचप्रकारे या शाळेतसुद्धा आज झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे आणि गौतम जमशेद जाफर जोसेफ चला जेन गौरी अबिदा मेरी लवकर या ही शाळेतली मुले आहेत, त्यांचीही नावे आहेत। आणि आज शाळेत झेंडावंदन आहे, झेंड्याला वंदन करण्याचा कार्यक्रम आहे। आपला भारत हा महान देश आहे। महान म्हणजे मोठा, मनाने पण आणि लोकसंख्येने पण आणि क्षेत्रफळाने सुद्धा आपला भारत देश हा महान म्हणजे मोठा आहे। आणि आपला भारताचा जो झेंडा आहे तो तिरंगी आहे। आता तिरंगी म्हणजे काय? तर तिरंगी म्हणजे तीन रंगाचा समावेश असलेला, म्हणजेच आपल्या भारत देशाच्या ध्वजामध्ये म्हणजे झेंड्यामध्ये हे तीन रंग आहेत। तर आपण आता तीन रंग ते कुठले कुठले आहेत याची आपण माहिती पाहूया। वरचा जो रंग आहे म्हणजे झेंड्याच्या वरच्या भागाला जो रंग आहे तो केशरी आहे, नारंगी आहे, ऑरेंज आहे। आणि खालच्या पट्ट्याला म्हणजे खालच्या भागात जो रंग आहे तो हिरवा आहे, ग्रीन आहे, हरित आहे। आणि मध्ये जो रंग आहे तो पांढरा आहे, श्वेत आहे, शांततेचं प्रतीक आहे। आणि मधामध्ये जो पांढऱ्या रंगाचा पट्टा आहे त्याच्यावर अशोकाचे चक्र आहे, अशोक चक्र। आता अशोक चक्र म्हणजे काय हा विचार सगळ्यांच्या मनात आलाच असेल। अशोक चक्र म्हणजे अशोक राजा होऊन गेला आपल्या भारतात, त्याची महान कारकीर्द होती, त्याचं नाव म्हणून ते अशोक दिलेलं आहे। आणि चक्र म्हणजे आपला भारत देश हा खादी प्रधान, कृषी प्रधान, स्वदेशी असा देश आहे। म्हणून आपण गांधीजींचे जे चक्र होते, ज्यांनी ते सूत कातायचे, ते चक्र आपल्या ध्वजावर आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ध्वजाच्या त्या चक्राला अशोक चक्र असे नाव दिलेले आहे। ते अशोक चक्र निळ्या रंगाचे आहे। चला रांगेत उभे राहा। बघा, जेव्हा आपण झेंड्याला वंदन करतो त्याचा आदर करण्यासाठी आपल्याला अगदी एका रांगेत शिस्तीत उभं राहायचं असतं, सावधान या स्थितीत। आता गुरुजी झेंडा फडकवतील, त्या शाळेचे गुरुजी झेंडा फडकवणार आहे, बोला तिरंगी झेंडा जिंदाबाद, हे जयघोष आहेत, स्लोगन्स आहेत, तिरंगी झेंडा जिंदाबाद, म्हणजेच की आपला जो ध्वज आहे तो नेहमी अबाधित राहायला पाहिजे, नेहमीच त्याचा जय जयकार राहायला पाहिजे। भारत माता की जय, आपण भारत देशात राहतो आणि आपण भारत देशाला माता आईचं स्थान दिलेलं आहे, म्हणून हाही एक जयघोष आहे की भारत माता की जय, नेहमी भारत माता ही विजयी असली पाहिजे, जय हिंद। आपला भारत देश हा हिंदवी देश असा मानला जातो, हिंदू परंपरेचा देश मानला जातो, म्हणून आपल्या संस्कृतीला आपल्या परंपरेला सुद्धा विजयी असो किंवा हा नेहमी याचा जय जयकार असो असं आपल्याला जयघोष करायचा आहे। या प्रकारे आपण झेंडावंदन म्हणजेच ध्वजाला नमन असा एक धडा पाहिलेला आहे। पुढील धडा आपण पुढच्या भागामध्ये बघूया। थँक्यू।